आमदार अमित साटम
हा सर,
बोलतो.
सर बोला ना सर.
तुमचा सिनियर तो असिस्टंट इंजिनियर पवार आहे का?
हो सर.
कुठे आहे भडवा तो?
सर
कुठे आहे तो मादर चोद? हा
हायकोर्टात, हायकोर्टात गेला का
भोसड्यात
सर?
गेला त्याला म्हणावा मादर चोदला. आत्ताच्या आत्ता मला फोन करत्या भडव्याला, भैंचोतला मी कालपासून फोन करतोय. त्याच्या आईची गांड त्याच्या, तो काय खूप मोठा झाला काय मादर चोद? काल एसएमएस केला, आत्ता त्याला सकाळपासून दोनदा फोन केले. त्याच्या आईचा भोसडा त्याच्या भोसडीन बेंच होती त्या वॉर्डात मध्ये येऊन मी मादर चोल. आणि मग तुम्ही मोर्चे काढाल माझ्या विरुद्ध इंजिनियर युनियनचे, लवड्यावर मारतो तुमच्या सगळ्या इंजिनियर लोकांना मी बेंच होत. समजलं का?
हो सर.
त्याला फोन लाव मादर चोदला आता, आणि आत्ताच्या आत्ता मला फोन करायला आई झवाड्याला त्या भोसडीच्याला भेंचोतला गाण मरीन म्हणावा भेंचो, चट्टी काढून भेंचो फिरवीन त्याच्या आईचा भोसडा त्याच्या. कळत नाही का मादर चोदला? चार वेळा फोन केले भेंचोतला. तुझा कमिशनर अजय मेहता मला फोन करतो, हा कोण लागून गेला? हा त्याच्या आईची गांड त्या सांग त्याला भेंचोतला. कळलं का? कळलं का राठोड? त्याला फोन करायला लाव आता मादर चोदला मला आत्ताच्या आत्ता. त्याला सांग त्याला सांगितलं त्याच्या आईचा भोसडा आणि माझी पोलीस कंप्लेंट कर म्हणून भेंचोत. हा
बोलतो सर, त्यांना बोलतो.